रोमकरांस पत्र अध्याय 9. मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य बोलत नाही. माझे मनही पवित्र आत्म्यामध्ये माझबरोबर साक्ष देते की माझ्या अंतःकरणात मोठा खेद व अखंड वेदना आहेत, कारण माझे बंधुजन म्हणजे देहसंबंधाने माझे गोत्रज यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून उत्सृष्ट व्हावे अशी इच्छा करावीशी वाटली. ते इस्रायली आहेत, त्यास दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, शास्त्रज्ञान, उपासना व वचनेही आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्याचपासून देहसंबंधाने ख्रिस्त आहे, तो सर्वांवर आहे. युगानुयुग धन्यवादित देव, आमेन. देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायलाची संतती सर्व इस्रायल नाही, आणि ते अब्राहमाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्यांची मुले बाळे आहेत असे नाही.
तर इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणते,
म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही, तर वचनांची मुले बाळेच संतानाची मोजण्यात येतात, कारण हे वाक्य वचनरूप आहे.
पुढे याच दिवसात मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल.
इतकेच नव्हे तर रिबका ही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याचपासून गरोदर राहिल्यावर मुले असून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा देवाचा जो संकल्प निवडणुकीने असतो तो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने कायम राहावा म्हणून तिला सांगण्यात आले की
वडील धाकट्याची सेवा करील.
तसेच असाही शास्त्र लेख आहे,
मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.
तर आपण काय म्हणावे, देवाच्या ठाई अन्याय आहे काय? असे अगदी नाही. तो मोशाला म्हणतो,
मी ज्याच्यावर दया करीन त्याच्यावर करीन आणि ज्याच्यावर करुणा करीन त्याच्यावर करीन.
हे तर इच्छा बाळगणाऱ्याकडे नाही व धावणाऱ्याकडेही नाही, तर दया करणारा देव याचकडे आहे. शास्त्रलेख फारोला असे सांगतो,
याच करिता मी तुला पुढे केले आहे की तुझ्यावर मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाम सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.
यावरून तो पाहिजे त्याच्यावर दया करीतो आणि पाहिजे त्याला कठीण करीतो. यावर तुम्हाला म्हणशील तर मग तो का दोष लावितो? त्याच्या संकल्पाला कोण आड येतो?
हे मानवा, जो तू देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? घडलेली वस्तू घडणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय?
एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असल्यामुळे नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांचे मोठ्या धीराने त्याने जर सहन केले, यासाठी की ज्या आपल्याला यहुद्यातून केवळ नव्हे तर विदेशी लोकातूनही पाचारण झाले, त्याचविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरव करण्यासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता कळावी, असे असेल तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो,
जे माझे लोक नव्हत त्यास मी आपले लोक म्हणेन आणि जी प्रिय नाही तिला प्रिय म्हणेन.
आणि
असे होईल की तुम्ही माझे लोक नव्हत असे जेथे म्हणत तेथे त्यास जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.
यशयानेही इस्रायलाविषयी उच्च वाणीने असे उद्गार काढले आहेत,
जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळू सारखी आहे तरी शेष मात्र तारण पावे, कारण प्रभू आपले वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर सिद्धीस नेई.
त्याप्रमाणे यशयाने पूर्वीही म्हटले,
जर सेनाधीश प्रभूने आम्हासाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोमा सारखे झालो असतो व गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो.
तर मग आपण काय म्हणावे? असे की जे विदेशी लोक नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यास नीतिमत्व म्हणजे जे नीतिमत्व विश्वासाद्वारे आहे ते प्राप्त झाले, परंतु इस्रायल लोक नीतिमत्त्वाच्या नियमामागे लागले होते, तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाही। का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मानी कार्य होईल असे समजून ते त्याच्या मागे लागले। त्याला ठेस लागण्याच्या धोंड्याची ठेस लागली असा शास्त्रलेख आहे।
पहा, मी सियोनात ठेस लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक ठेवितो, त्याचवर जो विश्वास ठेवी तो फजित होणार नाही।